प्रभाग छेच्या जनतेला आता जागा व्हावा लागेल. गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसची मलाई लाटून आज स्वार्थासाठी भाजपमध्ये गेलेल्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. घाण आणि गुंडगिरी देणाऱ्या या स्वार्थी नेत्यांना आता थारा देऊ नका. व्यापारी बांधवांनो, अर्जुनभाऊ खोतकर, अभिमन्यूभाऊ खोतकर आणि भास्करराव आंबेकर यांचे शब्द आहे, आता आपला प्रभाग सुरक्षित आणि स्वच्छ होणारच. गुत्तेदारी संपून आम्ही व्यापाऱ्यांचा सन्मान जपणार आहे. विकासाची ही साखळी मजबूत करण्यासाठीच नितेश कामड यांच्यासह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.